आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑक्टोबर 2026 पासून दोन टप्प्यात जातगणनेसह जनगणना. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै पासून. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात अनुभवलं उल्लेखनीय परिवर्तन. पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड आणि प्लास्टिक निर्मूलनाचे संकल्प. यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड आणि विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2026 पासून दोन टप्प्यात लोकसंख्या जनगणना 2027 आणि जातींची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा पुढील वर्षी 1 ऑक्टोबरपासून जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाख या डोंगराळ आणि बर्फाळ भागात राबवला जाईल. दुसरा देशव्यापी टप्पा 1 मार्च 2027 पासून राबवला जाईल. पुढील महिन्याच्या 21 तारखेपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं वेळापत्रक सरकारनं काल जाहीर केलं. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बातमीदारांना नवी दिल्लीत सांगितलं. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या 11 वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेख सादर करत आहे. त्यामध्ये आज शिक्षण आणि क्रीडा भारताची अमृत पिढी म्हणजे तरुण पिढीला सक्षम बनवण्याची गुरुकिल्ली यावर आधारित हे वृत्त माझ्या सहकारी सविता म्हस्कर यांच्या आवाजात.
आज भारतात एकंदर लोकसंख्येच्या 2/3 लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. हे तरुणच देशाचं भवितव्य घडवतील आणि आज सरकार शिक्षण आणि खेळांद्वारे भविष्यातील स्वप्नांचा पाया रचत आहे. शिक्षण क्षेत्रात सरकारनं उच्च शिक्षणाद्वारे मूलभूत पातळीपासून समग्र आणि समावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत 2030 पर्यंत शालेय पूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंत 100% आणि 2035 पर्यंत उच्च शिक्षणात 50% विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. 2014 पासून IIT, IIM आणि एम्समध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्यानं उच्च शिक्षण संस्थांची संख्या 51 हजारांवरून 70 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. PM श्री योजनेखाली 14,500 शाळा आधुनिक होत आहेत. दर्जेदार शिक्षण, समग्र विकास आणि 21व्या शतकातील कौशल्यांवर तिथे लक्ष केंद्रित केलं जात आहे. तसंच त्या नजीकच्या शाळांसाठी मार्गदर्शक संस्था म्हणूनही काम करत आहेत. शिक्षणाबरोबरच खेळाला राष्ट्रीय पातळीवर प्राधान्य दिलं जात आहे. खेलो इंडिया चळवळी अंतर्गत 1,000 हून अधिक प्रशिक्षण केंद्र उघडण्यात आली आहेत आणि 3,000 तरुण खेळाडूंना वार्षिक 6,28,000 रुपयांची मदत दिली जाते. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना भारतातील अव्वल खेळाडूंना प्रशिक्षण, उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय सहभागासाठी मदत करते. सरकारच्या या प्रयत्नांना यश येत आहे. गेल्या 2 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतानं 13 पदकं जिंकली आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी 29 पदकं जिंकली आहेत. भारत आपल्या तरुणांना फक्त लिहायला आणि वाचायला शिकवत नाही, तर त्यांना मोठी स्वप्न पाहण्यास, वेगानं धावण्यास आणि कधीही न थांबण्यास शिकवत आहे.
रेपो दराबाबत निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक काल सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय उद्या जाहीर केला जाईल. अर्थ आणि उद्योग तज्ञांच्या मते बँक रेपो दरात तिसऱ्यांदा कपात करण्याची शक्यता आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
महाबीज सोयाबीन वाण, महाबीज इमया, मजबूत झाड, झुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया. महाबीज सोयाबीन वाण, महाबीज किमया, मजबूत झाड, झुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया.
विश्व पर्यावरण दिवस आज साजरा करण्यात येत आहे. प्लास्टिक प्रदूषणावर मात करा अशी यावर्षीच्या पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या अनुषंगानं राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल, त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावं अशा सूचना त्यांनी एका बैठकीत दिल्या. राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग तसंच पालखी मार्गांच्या कडेला वृक्षारोपण करण्याची जबाबदारी आता वनविभागाकडे सोपवण्यात येईल. बांधकाम विभागाच्या वतीनं वृक्षारोपण आणि त्याच्या देखरेखीची माहिती आता एका अॅपद्वारे मिळणार आहे. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते गावात आज मानवनिर्मित देवराई तयार करण्याच्या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ सकाळी 8 वाजता नागरिकांनी श्रमदानासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केलं आहे. आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत.
जुन्या काळापासून देवांच्या नावाने राखलेली जंगलं म्हणजेच देवरायांमुळे कोकण जैवविविधतेने नटलेलं आहे, मात्र अलीकडच्या काळात देवराया घटत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये प्रशासनाच्या पुढाकाराने आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने देवराई निर्मितीचा महत्वपूर्ण उपक्रम सुरू होतोय. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कळंबस्ते गावातल्या पशुसंवर्धन विभागाच्या 3.5 एकर पडीक जागेवर देवराई उभी राहणार आहे. त्यात 149 प्रजातींची 1252 झाडं लावली जाणार असून त्यात दुर्मिळ प्रजातीही असतील. या झाडांच्या फुलाफळांमुळे पक्षी, फुलपाखरं आणि मधमाशा इथे आकर्षित होतील. त्यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातही बीजप्रसार होईल. अन्यत्र लागवडीसाठी रोपही उपलब्ध होतील. प्रत्येक झाडावर QR प्लेट असेल आणि कोड स्कॅन केल्यावर त्या झाडाची माहिती मिळेल. यामुळे कळंबस्ते गावात उद्यानही विकसित होणार आहे. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात देवराई विकसित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि रोपं पुण्याच्या देवराई फाउंडेशनकडून मिळणार असून पर्यावरण क्षेत्रात मोठं काम असलेल्या चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेकडे या देवराईचं व्यवस्थापन सोपवण्यात आलंय. कोकण नव्याने बहरण्यासाठी हा उपक्रम नक्कीच पथदर्शी ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
वनमहोत्सव सप्ताहानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे राज्यात सुमारे 2 लाख झाडांचं रोपण करण्यात येणार आहे अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी काल एका बैठकीत दिली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या 8ही विभागांमध्ये या वर्षभरात 1.25 लाख वृक्षारोपणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या कार्यक्षेत्रात 15 लाखांहून अधिक वृक्षसंपदा आहे. नेरूळ इथं क्लायमेट एक्शन लॅबच्या वतीनं आयोजित 5 किलोमीटर ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेत काल युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. प्लास्टिकला नकार, करू कापडी पिशव्यांचा स्वीकार असा घोष यावेळी करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित सिटी व्हिजनिंग कार्यशाळेत महिला बचत गटांप्रमाणे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर कार्य करणाऱ्या काही स्थानिक घटकांनी प्लास्टिक पुनर्वापरावर सखोल चर्चा केली. लातूर शहर मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन आणि कापडी पिशवी वापराबाबत जागरूकता फेरी काढण्यात आली. पुणे शहरातील एका नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका महिलेला उंदराचा त्रास झाल्यामुळे नाट्यगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालणाऱ्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतर नाट्यगृहाची स्वच्छता आणि उंदरांसाठी पिंजरे लावणं, औषध फवारणी असे उपाय करण्यात येतील. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर 183 अभ्यासक्रमांच्या एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल 13 दिवसांच्या आत जाहीर करण्यात आले. 8.5 लाख उत्तरपत्रिकांचं स्कॅनिंग करून त्या 4 जिल्ह्यातील 76 केंद्रांवर ऑनलाईन पाठवण्यात आल्यामुळे प्राध्यापकांना तत्काळ मूल्यांकन करता आलं. सातारा शहरासह परिसरात काल दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसानं वाऱ्यासह हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभरात पावसाच्या दमदार सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर पावसाचा जोर ओसरला होता, मात्र कालपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. संध्याकाळी काही वेळ खूप जोराचा पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान आपत्तीमध्ये जीवित आणि वित्तहानी टाळणं तसंच पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनात दर्जेदार काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत एका बैठकीत दिले. आपत्ती व्यवस्थापनाचा निधी सौम्यीकरण कामांसाठी खर्च व्हावा, पावसानंतर नुकसान झालेले रस्ते, बंधारे, वीजवाहिन्या दुरुस्ती कामासाठी सुद्धा या निधीचा उपयोग करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हवामान. राज्यात विविध ठिकाणी आजही पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑक्टोबर 2026 पासून 2 टप्प्यात जातगणनेसह जनगणना. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात अनुभवलं उल्लेखनीय परिवर्तन. पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड आणि प्लास्टिक निर्मूलनाचे संकल्प. यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड. आणि विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.